ओद्याय 13 आम्ही अंतुखिया हिन मंडळी माय बारणबा शिमोन निग्र लुक्यो कुर्णिमान्यो एन ज्या पालन पोषण हानेने हेरोद राजा अरे जायला आता तो मानायल एन शोल या बोविष्यवादी एन हिकाळणारा आता त्या देवा सेवा एन उपास कोयत तो वे चोखे आत्मे त्याहा लाख्या का बारणबा एन शोल यहाल ज्या कामाहाटी माय हध्या त्या कामाहाटी त्याहाल माहाटी जुदा कोइन थोवा तो वे त्याहे उपास एन प्रार्थना कोइन एन त्याहा वो आत थोविन त्याहाल दोवाड्या या पोरमाने चोखे आत्मे त्याहाल दोवाड्या त्या सालकुया सेरामा गोया एन ताने त्या उड्यामा बोहिन कुपरा बेटामा गोया एन त्या सालमिना सेरामा येना तोवे त्याहे देवा वचन यहुद्या सोबाई ठिकाने आख्या आजू मार्क आखे तो योहान त्याहाल मदतकार आतो पासे त्या बादा बेटामाने चालता चालता फापे सेरा होदू गोया तो वे कादो योक यहुदी जादूगार खोटो भविष्यवादी ज्या नाव बार येशू आतो तो त्याहाल मिळो तो ताने मोठो अधिकारी सिरग्य पोल या उकलदार महापातो ये अधिकारी बारणबा एन शोल यहाल हादीन देवा वचन वोनाया खूब उहू देखाडी पेन एलिम जादूकर ई त्या हेलनी नाव है तो त्याहाल ओढावीन अधिकार्याल बोरसपाने दूर फिरवा विचार कोय तो वे शोल त्या पोल भी आखेत ते चोखा आत्मे को पुरा होईन त्या असे नजर लावी नाख्या ओ कावे बाज एन बादे खराब गोठिये को बोआला काळ्या बुता पोहा एन बादे हरे गोठे दुश्मना तू मालका हरे वाटे विरोध कोना सोडणारो नाही का पेन आम्ही देख मालका आत तो उपे पोडी एन तू आंधळो हे तुल काय वेळ देखाणारो नाही तो वेज दुवरा एन अंधारा त्याव पोड्या एन तो मान कादे ते बी आथाल दोईन चालाडवा या हट्टी जेहे ते होतो फिरतो लागियो तो वे जी जयाती देखीन अधिकारी मालका हिकाणा बदल नवाय कोईन बोरस थव्यो पासे पौल एन त्या रे ज्या आता त्या फापे माने उड्यामा बोही निंग्या एन पांपुल्या माय पिरगा जागे येना तो वे योहान त्याहाल तास सोडीन पासो येरुशलेमा गोयो पासे त्या पिरगा माने निंगीन पिसिदिया मान्या अंतुखियामा गोया एन शाबाथा दिही त्या सोबाय ठिकाणी जाईन बोठा जोवे मोशो चोपडियो एन बहु शिवाध्या चोपडियो वाची पाडियो तोवे सोबाय ठिकाणा अधिकार हाय त्याहाल निरोप देईन आख्या बहा हाय लोखाटी तुम्हा पाय हारा वचन वरी तर ती आखा तो वे पोल उभो रोयो एन त्या आथे को इशारे देईन आख्या ओ इस्रायल लोखाय एन देवाल मानीन चालणारा लोखाय वोनाया या इस्रायल लोखा देवे आमे वाड वडलाहाल निवडी लेदा एन जोवे त्या मिसर देशामाय त्या पारदेशी आता ता त्याहाल वादाड्या एन मोठे गोती कोय काडी आया पासे अंदाजे 40 वर हे ओला काळा होदू देवे त्या जोंगला माय पालन पोषण कोया एन ते कानान देशामाने हात जात्या लोखा नाश कोईन त्याहा बोय अंदाजे 4.5 हो वरे होदू त्याहाल वतन कोई देनी एन पासे ते शमुएल भविष्यवाद्या होदू देखरे कोराहटी मोठा अधिकारी नेमी देना पासे त्याहे राजा माग्यो एन देवे बन्यामिन कुळामान्या माहू किशा पोहो शोल याल बेन विहो वरहादू त्याहाल राजा देनो पासे ते त्याल काडी टाकीन दाविदाल त्या राजा ओराहटी उभो कोयो एन त्या बदल देवे पुराव देनाख्या मा मोना हरका माहू इशिया पोहो दाविद मान मिळी हो तो मा बादी मोरजी पुरी कोरी त्याच पोर सोरहमाने देवे त्या वचनापुरमाने तारणार इसू इस्रायला हाटी आयो त्या येईना आगला युहाने मोनापाने दुख कोईन बाप्तिस्माला हाटी बादा इस्रायल लोखाल जाहीर को येल एन युहाने त्या काम पुरा कोता कोता आख्या आय कु हे एह कोई तुमा विचार को था आय तो नाय पेन देखा ज्या पाघामाने चापले काढा मा लायकत नाही है ओहडो कादो मा पासाडी नी है ओ बहा हाय आब्रामा कुळा माने पोहाय एन तुमे माने देवाल मानीन चालणारा लोकाय आफाल ई तारणा बातमी दोवाडली है काका येरुशलेमा माय रोणार हाय एन त्या अधिकारी हाय इसू तारणारो हे ई ओळखेल नाय एन दर शाबाथा देही वाचवामा येणारा भविष्यवाद्या होबत बी त्याल होमजाय नाय त्याहाटी त्याल गुन्हेगार ठोरवीन त्याल माय टाकीन त्याहाय त्या होबत पुरा कोया एन माना हरका कोहाच कारण त्या माय सापड्या नाय तेरी पण त्याल मावा एहकोय त्याहाय पिलातापा रावणी कोई पासे त्याबद्दल लिखल्यो बाद्यो गोठी पुर्यो कोईन त्याहाय त्याल मोता खांबावरे बुये उताडीन महानामा थव्यो पेन देवे त्याल मोरणामाने उठाड्यो त्या अरे ज्या लोक गालिला माने येरुशलेमा मा येनला आता त्याहाल तो खूप दिही नजरे पोड्यो त्याज आम्ही लोखाल त्या साक्षी येता आपे वाड वडलाहाल जी वचन देनला आता त्या बातमी तुम्हाला आखजे देवे इसूल मोरणामाने पासा उठाडीन ते वचन आमे हाटी म्हणजे वाड वडला हा पोर सोरा हाटी पुरा को इहा। तेहको गीता चोपड़े माय एहको लिखला है का, तू मा पोहो है, आज आय तो आभो जाई हो। एन त्या कुड़ी होड़ी नाही जाय, त्या आगाड़ी त्याल मोरना मने उठाड़ियो। या बदल ते एहको आख्या का, माये दावीदाल देनला चोखा एन खात्री लायक दान तुम्हाल दिही। या हाटी आज योका गीता माय तो आखे, तू तो चोखा पोहाल होड़ना अनुभव या देणार नाहीच। कहा का दावी त्या पिढी देवा मोरजे पुरमाने सेवा कोईन मोई गयो, एन त्या वाड वडलाहाल मिळो, एन त्या कुडी होडी गोई। पेन जाल देवे उठाड्यो त्या कुडी होडी नाय। त्या हटी बहाय तुम्हाल ई मालम जोजे का, इसुच पापा माफी कोणार होय, ई तुम्हाल आखवा माई हे। एन ज्या पापा बदल मोशे उकमा पुरमाने तुम्हाल पापा माफी मिळी नाय, एन ज्या पापा बदल मोशे उकमा पुरमाने तुम्हाल पापा माफी मिळी नाय, त्या बादा पापा बदल इसू वय बादो वर्ष थवणार हाल पापा माफी मिळे हे। या हाटी सांभाळीन रोवा, नाही ते भविष्यवाध्याय जी आखना है ती तुम्हा वई। ती हे कोय ओ नाय मानणार आहे देखा, ए नोवाय कोआ ए नाश ओआ, काका तुम्हे दिहा माय आयो काम को हो। ती काम तुम्हाल कादे हारा हमजाण आख्या ते बी तुम्हा त्याव बोर्स थोवणारा नाय। पासे पौल एन बारनबा सोबाई ठिकाने माने बा जाव लाग्या, तो वे लोखाय रावणी कोई नाख्या का, बिहरा शाबाद दिही बी आमहाल यो गोठी आख जा। एन सोबाई सुटी निहुद्या माने एन निहुदी जायला दोर मी खूप जा, एन बारनबा यहा पासाडी गोया। तेहा अरे बोलीन प्रेषित आहे त्याहाल देवा दोयमा टिकी रो हाटी त्याहाल इमत देनी। पासे बिहरा शाबाथा दिही बादा सेहिरा मान्या लोक देवा वचन वोनाय हाटी टोळवाया, तो वे लोखा टोवो देखीन यहुदी लोक त्याहो डोळवाया, एन त्याहाल रोक कोयनी। एन पोल जी बोल्यो त्या विरुद्ध बोलीन त्याल गाळ्यो देता लाग्या, तो वे पोल एन बारनबा यहाय त्याहाल नाय बीता आख्या, देवा हारी बातमी तुम्हाल पोयला आखना जरूरी आती, पेन तुमा ती नाकारता, एन तुमा जुलम जुग्या जीवन दूर को था, त्या हटी देखा आमा पारदेशी लोखा असे फिर जहे। कहा का मालके आमहाल ओहडो हुकुम देन हो का, माये तुल पारदेशी लोखा हटी उजवाडो थोवी हो, या हटी का दोर ते सेंडा हो दो तुये तारण जाहिर को वा। ई वोनायन पारदेशी लोक खुशी जाया, एन त्याहाय देवा वचनाल मान देनो। जोले जोले जुलम जुग्या सुका हटी नेमले आते, तोलहाय बोर सो थव्यो, एन मालका वचन बादा बागा माय फैलाता गोया। तो वे यहुदी लोखाय सेहरा मान्यो दोर मीक माना पाना थेयो, एन सेहरा मान्या मुख्य लोखामोने त्याहा विरुद्ध कोइन पौल एन बारनबा यहाल त्याहाय सेहरा बा तंगाडी काढ्या, तो वे त्या पघा बोहटा त्याहा विरुद्ध खेकरीन एकुन्या सेहरा मा गोया। एहे चेला अंतुखियामा खुशी माय एन चोखे आत्मे को पूरा जाया।